कार्यक्रमाची सुरुवात माऊलींना हार अर्पण करून होईल. सद्भक्त बेडेकर काका माऊलींना हार अर्पण करतात. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज विरचित ज्ञानेश्वर स्तवन सद्भक्त हेमाताई सादरकर.
भजे ज्ञान देवं, भजे ज्ञान देवं समाधिस्थमूर्तिं, भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं, भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं, भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं, भजे ज्ञानदेवं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम्, कलङ्काङ्कतेजोधिकामो दिवक्त्रम्, खलानीशवादापनोदार्हदीक्षम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. अलङ्कापुरी रम्यसिंहासनास्थम् पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशम्, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थ मूर्तिम् भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. सदा पण्ढरीनाथ पादाब्जभृङ्गम् निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्ततत्त्वम् महेन्द्रायणीतीरभूमौ वसन्तम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो ऋगीतार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै, कृती निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्य बृहत् व्याघ्रशायी महान् साङ्गदेवः, निरीक्षाग्रकुड्यागतम् वीतगर्व समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञानदेवम्. क्वचित्तीर्थयात्रामिषेणेति नीत्वा स्वसंवेद्यतत्त्वम् न जानासि विष्णुः, यतः प्रेषितखेतरम् नामदेव समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञान देवम् समाधिस्थमूर्तिम् भजे ज्ञान देवम् भजे ज्ञान देवम् भजे ज्ञान देवम्।
कालच्या दिमागदार अशा उद्घाटन सोहळ्यानंतर त्याच्या आठवणी आपल्या मनात अजूनही ज्या ताज्या आहेत, यानंतर आजचा हा पहिला विशेष कार्यक्रम। या विशेष कार्यक्रमात आपण गीता व ज्ञानेश्वरी या ग्रंथांमधील काही प्रमुख विषयात हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। स्वामी माधवनाथांनी जवळजवळ 40 वर्षे ज्ञानेश्वरीवर साक्षेपी प्रवचने केली। त्यांचा असा दृढ विश्वास होता की ज्ञानेश्वरी हा केवळ एक वाङ्मयीन कलाकृती नसून ती आपल्या जीवनाचं सार्थक करायला लावणारी एक माऊली आहे। माधवनाथ नेहमी म्हणत असत की साधकांनी नेहमी व्हॉट इज गीता टू यू, व्हॉट इज ज्ञानेश्वरी टू यू हा विचार करायला पाहिजे। याप्रमाणेच जर प्रत्येक साधकांनी ज्ञानेश्वरीतील उपदेशाचं पालन केलं तर प्रत्येक साधकाचं जीवन कृतार्थ होईल अशी त्यांची धारणा होती। त्यांच्या पश्चात परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी ही धुरा सांभाळली। त्यांची ज्ञानेश्वरीवरील प्रवचने आपण ऐकलेली आहेत आणि ऐकत आहोत। या प्रवचनांचं वर्णन किंवा या प्रवचनांची विशेषणे वर्णन करणं खूप अवघड आहे। कधी कधी एखादा विषय क्लिष्ट असतो पण त्यांचं निरूपण, त्यांचं प्रवचन हा विषय एकदम साधा बनवतो, हा विषय एकदम आपल्या व्यवहारातला, आपल्या जवळचा होऊन जातो। तसंच एखादा शास्त्रपूर्ण विषय असेल तर त्यांचं प्रवचन अतिशय तर्कशुद्ध, तेजस्वी असं भासतं। परंतु या सर्वांबरोबरच एक कायम असा गुणधर्म या प्रवचनांचा असा आहे की यात सद्गुरु भक्तीची, सद्गुरु प्रेमाची सतत एक झालर आहे। अशी ही प्रवचने आपल्यातील अनेक साधकांसाठी टॉनिक ठरतात। माझा तरी असा वैयक्तिक अनुभव आहे की ही प्रवचने जर मी ऐकली नाहीत तर माझा आठवडा चांगला जात नाही। आपल्यातील साधक, आपल्यातील भक्त सतत जागृत ठेवणारी ही प्रवचने आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरतात। या पारायण सोहळ्यात या आपल्यासारख्या साधकांना ही एक विशेष पर्वणी, मोठी पर्वणी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही। या उत्सवात काही साधकांचा इथून ज्ञानेश्वरीतील विषयांवर चिंतन करण्याचा प्रयत्न राहील। ज्ञानेश्वरीला गीतेचं वार्तिक असं म्हणतात, म्हणजेच गीतेत प्रकट झालेले आणि अप्रकट राहिलेले असे सर्वच विषय ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय विस्ताराने, अतिशय व्यापकतेने रूढबद्ध केले। म्हणूनच ज्ञानेश्वरीला भावार्थ दीपिका असंही म्हणतात। ज्ञानेश्वरीतील या विषयांचं चिंतन होणं, त्यांचा अभ्यास होणं, ज्ञानेश्वरी पारायण होणं हे सर्व आपल्या महत्भाग्याच्या गोष्टी आहेत असं आपण समजावं। या संध्याकाळच्या कार्यक्रमात आपण क्रमशः कर्मयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि ज्ञानयोग या विषयांवर चिंतन करणार आहोत। आता एक साधक म्हणून या कार्यक्रमात आपली भूमिका काय असायला पाहिजे? मंडळ जेव्हा कार्यक्रम आयोजित करतं ते कार्यक्रम नुसते आयोजित करण्यासाठी नव्हे तर साधकांसाठीच आयोजित करतं, त्यामुळेच आपली एक निश्चित भूमिका असणं गरजेचं आहे। हे सर्व विषय अत्यंत सखोल, अत्यंत प्रदीर्घ, अंतरंग आणि आचरण्याजोगे आहेत। हे विषय एका दिवसात चिंतन करून किंवा अभ्यास करून संपणारे खचितच नाही आहेत, परंतु या विषयांमध्ये नव्याने शिरण्याचा, या विषयांचा अभ्यास करण्याचा, ते आपल्या आचरणात आणण्याचा असा प्रयत्न आपण नव्याने नक्कीच करू शकतो। हे कार्यक्रम ठेवण्यामागे मंडळाची किंवा स्वामीजींची सुद्धा आपल्याकडून हीच अपेक्षा आहे की आपण या विषयांचा अभ्यास करावा। आपली भूमिका स्पष्ट झाल्यावर आजच्या विषयाच्या पार्श्वभूमीकडे वळतो। भगवंतांनी ज्ञानप्राप्तीचे दोन मार्ग सांगितले, एक म्हणजे सांख्ययोग आणि दुसरा म्हणजे कर्मयोग। सांख्ययोग म्हणजे काय? तर सद्गुरु शिष्याला गुरुवाक्याचा उपदेश करतात, तत्वम असी, ओम तत्वम सोहम सहा या वाक्याच्या उपदेशानंतर शिष्य त्या उपदेशाशी एकरूप होऊन जातो। पण ही घटना एकदम घडत नाही, यासाठी शिष्याची काही पूर्वतयारी असणं आवश्यक आहे. भगवद्गीता अशा शिष्याच्या बुद्धीला पंडा बुद्धी असं म्हणते, म्हणजे ती बुद्धी एवढी अग्र असते की तू ती तो उपदेश धारण करू शकते. याला सांख्ययोग म्हणतात आणि अर्थातच या योगाचे अधिकारी परमार्थात कमी समजले जातात. दुसरा आहे तो कर्मयोग. कर्मयोग म्हणजे सद्गुरु शिष्याला गुरुवाक्याचा उपदेश करतात, साधनाही सांगतात आणि त्यानंतर शिष्य वर्षानुवर्ष ती साधना करतो आणि त्याची चित्तशुद्धी होते. ही साधना करताना त्याला स्वधर्म कर्मांचं आचरण करावं लागतं. ही स्वधर्म कर्मांचं आचरण सुद्धा एका विशिष्ट भावाने करावं लागतं. एक कर्मयोगाचा खोडा असंही म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पहिलं तीरावर जायचं असेल तर नावेचा त्याग करून चालणार नाही. जोपर्यंत अहंभाव तुमच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, तोपर्यंत या स्वधर्म कर्माचं आचरण आपल्याला थांबवता येणार नाही. परंतु स्वधर्म कर्माच्या आचरणाने जर मोक्षप्राप्ती असेल तरी कर्म करण्याची एक विशिष्ट भावनाही पाहिजे आणि याच ठिकाणी कर्माचा खोडा येतो. ही कर्मे जर अज्ञानाने अबोधाने घडली तर चित्तशुद्धी होण्यापेक्षा वृत्ती विकारयुक्त होते. असा हा कर्मयोगाचा मार्ग विलक्षण आहे. या कर्मयोगाचा विस्तार आपल्या कल्पनेपलीकडचा असून ज्ञानेश्वरांनी तो अतिशय सुंदररित्या ओळीबद्ध केलेला आहे. आपण आज या कर्मयोगाच्या पहिल्या चिंतनाला सुरुवात करूया. सद्भक्त विशाल खेडकर हे पहिलं चिंतन व्यक्त करेल. विशाल म्हणजे आपल्या स्वामीजींकडे येणाऱ्या युवा पिढीचा एक प्रतिनिधी आहे असं आपण समजायला हरकत नाही. विशाल सीए असून तो स्वतःची प्रॅक्टिस करतो.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. आपण सर्वजण ज्या पारायण सोहळ्याची चातकासारखी वाट बघत होतो तो सोहळा कालपासून सुरू झाला. पारायणाचा हे दिवस किती जादुई किती मंतरलेले असतात याचा अनुभव आपण 2007 साली घेतलेलाच आहे आणि म्हणूनच या दिवसांची आपण खूप उत्सुकतेने वाट पाहत असतो. या वातावरणाचा उपयोग करून घेऊन आपण साधनेच्या अंगाने एकतरी पाऊल पुढे टाकावे असे स्वामीजी आपल्याला आधीपासूनच सांगत आहेत. आपणही या संधीचा फायदा घेऊन स्वामीजींना अपेक्षित साधना करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करूयात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ज्ञानेश्वरी नित्यपाठमधील आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मना आले जेन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म या 11व्या क्रमांकाच्या ओळीवर चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहे. स्वजन हत्येचे पाप माझ्या माथी लागेल म्हणून हे युद्ध मला करायचे नाही असे युद्धभूमीवर अर्जुन म्हणू लागला. या अज्ञानातून मोहातून त्याला बाहेर काढण्याकरता भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात आधी सांख्ययोग सांगितला, त्याच्या अंतर्गत आत्म्याचे अकर्तृत्व आणि पुढे स्वधर्माचरण सांगितला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर भूर्माते संगोस्तो कर्मणे. दुसऱ्या अध्यायाच्या 47व्या श्लोकावर निरूपण करताना माऊली म्हणतात, आधी आपण जे काही ऐकलं म्हणजे सांख्यशास्त्र आत्म्याचे अकर्तृत्व स्वधर्माचरण या सर्वांचा जर आपण विचार केला तर आपले विहित कर्म ते आचरण करणे हेच आपल्यासाठी इष्ट आहे, ते आपण कधीही सोडू नये. विहित कर्म म्हणजे काय? आपल्या गुणांच्या अंगाने आपल्याला प्राप्त झालेली कर्म जी आपल्या करता अगदी सहज आहेत. शाळेत असताना व्यवस्थित अभ्यास करणे, चांगले मार्क मिळवणे, नोकरी व्यवसायात आपल्यावरील जबाबदारी चोखपणे पार पाडणे ही आपले विहित कर्म. आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर परिस्थितीनुसार आपले विहित कर्मे बदलत असतात. खर तर आपणही वेगळे काही करत नसतो, कर्म तर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. मग आपण विहित कर्म करतो का नाही? नुकतेच एक वाक्य वाचण्यात आले, एक्सपेक्टेशन इज नॅचरल बट ऍक्सेप्टन्स इज नॉट. कर्म करत असताना त्याचा जो स्वीकार आहे तो आपल्याकडनं एवढा सहज होत नाही जेवढा त्यातनं उद्भवणाऱ्या अपेक्षा. आणि या अपेक्षा नुसत्या आपल्यापुरत्या मर्यादित नसून आपण त्या दुसऱ्यांवरही लादतो. साधंच उदाहरण घ्यायचं झाले, आपण जर का कोणाशी गप्पा मारत असू तर त्याने काय उत्तर द्यावे हे सुद्धा याची सुद्धा आपल्या मनात अपेक्षा असते. आणि त्या उत्तराशी जर का आपण आपल्याला अपेक्षित उत्तर जर का आपल्याला मिळाले नाही तर त्यातून सुख दुःख मान अपमान या चक्रात आपण अडकले जातो. पूजने मधुरताईंचे उदाहरण जीवन आपण बघत आहोत. स्वामीजींच्या कार्यात जीवनात अगदी सहजतेने समरस होऊन ते गेले आहेत. स्वामीजींची सेवा कशी करायची याचे एक आदर्श त्यांनी आपल्या पुढे ठेवले आहे. विहित कर्म जे भगवंतांना अपेक्षित आहे ते म्हणजे नुसते आपल्या वाटेला आलेले कर्म आपण पार पाडणे एवढे नसून त्या कर्मातून जो फळ मिळणार आहे त्याचा त्याग करणे त्यांना अपेक्षित आहे. कर्म केल्यावर फळ तर मिळणार आहेच, पण त्याची आसक्ती मनात ठेवून पुढील कर्मे आपण करू नयेत असे भगवंत आपल्याला सांगतात. याशिवाय जी कर्मे शास्त्राने निषिद्ध म्हणून सांगितली आहेत त्यांची इच्छा सुद्धा नसावी. ज्या कर्मांनी आपल्या कामना वाढतील, भगवंत आपल्यापासून दुरावेल अशी कोणतीच कर्मे आपण करू नये. भगवंत आपल्याला जणू ही चेकलिस्टच देत आहेत. आता जर आपण स्वतःला विचारले की आपण स्वधर्म कर्म विहित कर्म करत आहोत का, तर उत्तर अगदी सहज मिळेल. फळाचा त्याग करणे, कामना वाढतील आणि भगवंत दुरावेल अशी कर्म, या सर्व गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक आहेत. फळाच्या चिंतनामुळेच आपल्या इच्छा आकांक्षा वाढायला लागतात आणि एकदा का आपल्या मनात या गोष्टींनी घर केले की आपण भगवंतापासून दूर जायला लागतो. उदाहरण घ्यायचे तर आपल्या कामाचा व्याप वाढला तर साधनेला हवा तेवढा वेळ आपण देऊ शकत नाही. यात अशाचा एक प्रश्न नुकत्याच 25-35 या वयोगटाच्या स्वामीजींबरोबर झालेल्या बैठकीत स्वामीजींना विचारला होता. तेव्हा स्वामीजी म्हणाले, सध्या काम करण्याचं वेळ आणि पद्धत खूप बदलली आहे. दिवसातील 8 तासांच्या ऐवजी 12-14 तास आपल्याला काम करावं लागतं, पण कशी काम करायचं हा निर्णय आपणच घ्यायचा आहे. आपल्याला जर साधना करायची असेल तर आपणच आपल्याला बंधने घालायला हवी. जास्त पैसे मिळाले तरी आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदलायचं का नाही हे आपल्या हातात आहे, आणि जर याच प्रवाहात वाहत जायचं असेल तर परमार्थ होणार नाही. जर कर्म करण्याच्या नादात आपण आपल्या स्वरूपालाच विसरणार असू तर अशा कर्मांमध्ये थोडेसे उरकतेच घ्यायला हवे असे स्वामीजींना सुचवायचे होते. पण जर कर्म करताना आपल्याला परदेशी किंवा परगावी जावे लागले तर स्वामीजी सांगतात की जरूर जावे, पण आपल्या बोधापासून दूर जाऊ नये. स्वामी मकरनाथ बँकेत असताना सहज प्रमोशन घेऊन मोठ्या हुद्द्यावर जाऊ शकत होते, पण प्रमोशन झाल्यावर त्याच्यानंतर होणाऱ्या बदल्या, स्वामीजींपासून दूर, केंद्रापासून दूर जावे लागेल केवळ याच एका कारणामुळे त्यांनी बँकेच्या परीक्षा दिल्या नाहीत. अनेक वेळेला केंद्रात आपण ही उदाहरणे ऐकलेली आहेत, पण मजा अशी असते की जेव्हा आपल्यावर प्रसंग येतो तेव्हा आपण केंद्रातली शिकवण हे प्रसंग विसरून जातो किंवा आपल्या सोयीचे तेवढेच आपण लक्षात ठेवतो. आपण केंद्रात ऐकतो की साधकाने आपला परमार्थ जगाला दाखवण्याकरता करू नये, लोकांमध्ये लोकांप्रमाणे वागावे, आणि बऱ्याच वेळेला आपण हे शेवटचा भाग लक्षात ठेवतो आणि साधक म्हणून जी कर्म करू नयेत अशी सुद्धा कर्मे करून बसतो. कर्म करत असताना कोणत्या कर्मांचा त्याग करायचा आहे हेच जर आपल्याला कळले नाही तर काय करायचे. आपल्या भाग्याने आपल्याला मार्गदर्शन करायला स्वामीजी आहेत, संत वाङ्मय आहेत. समर्थांनी दासबोधात आपण कोणत्या गुणांचा अवलंब करावा, कोणते गुण त्यागावे याचे वर्गीकरण करून आपल्याला सांगितले आहे. उत्तम गुण सांगताना कोणत्या गुणांचा त्याग करावा हेच त्यांनी सांगितले आहे. अतिवाद घालून बसू नये, दुसऱ्याची निंदा द्वेष करू नये, वाईट संगत करू नये, विद्याभ्यास केव्हाही सोडू नये, अतिक्रोध करू नये, आपण आपली स्तुती करू नये, खरं असेल तेवढेच बोलावे ही त्यातील काही त्याज्य गुण. प्रत्येक गुणामुळे जर काही होत असेल तर आपल्या विकारांमध्ये वृद्धी होते, पर्यायाने आपला अहंभाव वाढीस लागतो आणि आपली देहबुद्धी बळावते. या ओळीवर चिंतन करताना एक प्रसंग घडला. एका मित्राशी काही कामाची चर्चा करत होतो. त्या चर्चेमध्ये काही गोष्टी कशा करू असे तुम्हाला विचारत होता. आमची चर्चा संपल्यावर तो विषय मी विसरून गेलो, पण 2 दिवसांनी तेच प्रश्न त्यांनी नेटवर्किंग साईटवरून त्याच्या अनेक मित्रांना विचारले होते. आता मात्र फोन करून त्याला विचारले की काय बाबा माझ्यावर विश्वास नाही का असे त्याला विचारावे वाटले. पण त्यावेळी लक्षात आले की जे त्याज्य गुण आपल्याला सांगितले आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला प्रत्येक क्षणाला करावा लागणार आहे. आपल्यामध्ये हे विकार इनबिल्टच आहेत आणि या विकारांना मात करण्यासाठी जी बुद्धी आहे ती सुद्धा. आपल्याला करायचं एवढंच आहे की अतिशय सावध राहून या विकारांच्या आहारी आपण जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे, आणि हा प्रयत्न आपल्याला 24/7 अगदी रोज करावा लागणार आहे. विहित कर्मांचे आचरण आणि त्याच्या मागे घडणारे चिंतन याच्यातून जर काही साध्य होत असेल तर ते म्हणजे चित्ताची शुद्धी. स्वामी स्वरूपानंद एका अभंगात म्हणतात, चित्तशुद्धीचा उपाय सदा चिंतावे हरिपाय, पोटी व्हावा अनुताप मुखे हरिनाम जप, हरिनाम गाता गीती होय पापाची निष्कृती, चित्ती उपरे सद्भाव स्वामी म्हणे भेटे देव, शुद्ध झालेल्या चित्तामध्ये भगवंताचे स्मरण अधिक तीव्रतेने झाल्याकडे जाणार नाही. आणि कर्म करताना जर आपल्याला याचे स्मरण झाले तर निश्चितच आपल्याला जे श्रेयस आहेत अशीच कर्म आपण करणार. पूजनीय स्वामीजी आपल्या मकरांना बँकेत कायम झाल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पार्टी देण्याचा आग्रह धरला. या पार्टीमध्ये स्वामीजींना मद्यपान घेण्याचा आग्रह होऊ लागला. तो क्षणी स्वामीजींनी या पार्टीतून काढता पाय घेतला. आपले श्रेयस काय आहे, श्रेयस्कर्म काय आहे हे स्वामीजींना माहिती होते. स्वामी माधवनाथ बद्दल एक आठवण किंवा नेहमीच आपण केंद्रात ऐकतो की स्वामीजी दुकानदार होते पण त्यांनी दुकानदारी कधी केली नाही. लक्ष्मी रोडवर मोठे दुकान ते अगदी अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय थाटू शकले असते पण या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी संतांच्या चरित्रात दुय्यम असतात. अखंड भगवत सेवा आणि भगवत चिंतन हे संतांच्या जीवनाचे व्रत असते. याच व्रतामुळे त्यांची प्रत्येक कर्मे ही भगवत प्राप्तीसाठी साधन बनून जातात. आपले मात्र अगदी विपरीत असते. अखंड विषय सेवनातून वेळ मिळाला तर भगवंतांचे स्मरण. आपली मुख्य अडचण ही असते की कर्म करणाराही मी आहे आणि त्याचे फळही मलाच मिळणार आहे. आपली हीच अडचण लक्षात घेऊन स्वामीजी आपल्याला कर्म करताना मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास करायला सांगतात. कर्म करताना सतत विषयांचे चिंतन आपल्याकडून घडत असते. हे चिंतन घडत असताना आपल्याला आठवेल तेव्हा मध्यवर्ती संकल्पांच्या सहाय्याने आपल्या स्वरूपाचे स्मरण करावे. स्वामीजी आपले जीवन आमच्याकरता मार्गदर्शक आहे. आपल्याकडून मिळणारे मार्गदर्शनच व्यवहाराच्या वेळी काही एक प्रसंग जर का आम्हाला सामोरे जायला लागले तर त्या प्रसंगात शांतपणे आम्ही सामोरे जाऊ शकतो. मध्यंतरी हैदराबादला गेलो असताना एका क्लायंटचे अनालिसिसचे काम करायचे होते, बिझनेस अनालिसिसचे होते आणि एक रिपोर्ट बँकेला द्यायचा होता. आमच्या रिपोर्टचा डायरेक्ट परिणाम त्यांच्या बँकिंग व्यवहारांवर होणार होता. सगळे अनालिसिस करून झाले, आमचे बॉस तो रिपोर्ट पाहू लागले पण बॉस आणि क्लायंटचे काहीतरी कोणत्या तरी विषयावर खटकले होते आणि बॉस म्हणाले की जो काही रिपोर्ट जो काही आकडेमोड आपण केलेली आहे त्यासाठी लागणारा डेटा ती माहिती आपल्याला मिळालेली नाही असं रिपोर्टमध्ये म्हणून टाक. आता मात्र माझी कोंडी झाली होती. इथूनच आपण आत्ताच पळ काढून पुण्याला जावे असे वाटू लागले. सगळी माहिती मिळून सुद्धा रिपोर्टमध्ये काहीही आपल्याला माहिती मिळेल नाही असे दिले तर क्लायंटचा रोष पत्करावा लागणार होता, नाही तर बॉसचा. काय करावे काही कळत नव्हते. पण केंद्रात नित्य घडणारे श्रवण, आत्ताच जसे केदार म्हणला की श्रवण जर का आपल्याकडनं घडले नाही तर आपण राहू शकत नाही. याच श्रवणाचा हा फायदा. या श्रवणाचे चिंतन घडले, स्वामीजींचे रेकॉर्डेड प्रवचने ऐकली. दुसऱ्या दिवशी जेव्हा क्लायंटला हा रिपोर्ट सादर केला तेव्हा अक्षरशः तो अंगावर धावून आला. पण आदल्या दिवशी घडलेल्या या चिंतनामुळे या प्रसंगाला सहज सामोरे जाऊ शकलो. स्वामीजी आपले जीवनच आमच्यासाठी आदर्श आहे. आपण ज्या निरनिराळ्या पद्धतीने साधना हाताळल्या आहेत हे आपल्या चरित्रात वाचून आम्हालाही आमच्या साधनेला हातभार लागेल असा काही एक अभ्यास करण्याची प्रेरणा मिळत आहे. खरं तर विहित कर्म म्हणजे काय आणि ती कशी करावी हे प्रश्न आणि या प्रश्नाचे उत्तर स्वामीजींचे चरित्र वाचले की अगदी सहज आपल्याला मिळते. स्वामीजी या चिंतनाच्या अनुरोधाने उत्तम गुणांचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला आहे. हा अभ्यास असाच अखंडितपणे चालू राहून आमची सर्व विहित कर्मे भगवंतांना अभिप्रेत अशीच होवो ही आपल्या चरणी प्रार्थना.
मध्यंतरी एक ग्रंथ वाचण्यात आला. ग्रंथाचा लेखक म्हणतो, उपनिषदात जर सांगितलंय की मनुष्य जन्माची एकच प्राप्ती आहे ते म्हणजे आत्मज्ञान, तर हा कर्माचा पसारा वाढत कसा काय गेला? आत्मज्ञान सोडून लागणारी कर्मे हीच या ठिकाणी जास्त का केली जातात? तर तो म्हणतो की मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानामुळे, अहंभावामुळे, मीपणामुळे ही कर्मे वाढत गेली, हा पसारा वाढत गेला. विशाल जसं म्हटला विहित कर्मांचं आचरण भगवंतांनी करायला सांगितलंय, 100 कर्मांपैकी 5 कर्म विहित कर्म आहेत आणि 95 कर्म ही आपल्याला त्याज्य आहेत. हे आपल्याला कळणं दरवेळी शक्य नाहीये. लेखक म्हणतो की असे काही भाग्यवंत लोक आहेत की ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे. सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि ते तुम्हाला विहित कर्म काय हे शिकवतील, कारण विहित कर्म ही काळाप्रमाणे आणि व्यक्तीप्रमाणे बदलतात. या विहित कर्माची पहिली पायरी ही अतिशय महत्वाची आहे, ती चुकून आपल्याला अजिबात चालणार नाही. यानंतर आपण दुसऱ्या चिंतनाकडे वळूया. स्वामीजींच्या अतिशय तर्कशुद्ध, शास्त्रशुद्ध अशा प्रवचनांमुळे अनेक उच्च विद्याविभूषित असे साधक या स्वामी कार्यात सहभागी होतात. त्यापैकीच एक डॉक्टर योगिता ओक आता आपल्या पुढे चिंतन सादर करतील. योगिता ओक या डेंटिस्ट आहेत आणि त्या स्वतःचा व्यवसाय करतात.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. सद्गुरूंच्या कृपेनी कालपासून ज्ञानेश्वरी या ग्रंथराजाचं अतिशय प्रेम, पवित्र आणि मंगलमय असं आपल्याला दर्शन घडत आहे आणि या अमृत गंगेत यथेच्छ डूब देण्याचं परमभाग्य सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला लाभलेलं आहे. भावार्थ दीपिकेतून जीवाची शिवाशी भेट घडवून आणणारे ज्ञानोबा माऊली, त्यांचं दर्शन आणि आशीर्वाद अभंग ज्ञानेश्वरीमधून आपल्याला देणारे आपले परात्पर सद्गुरू स्वामी स्वरूपानंद, सद्गुरूंचेच होऊन ज्ञानेश्वरीच्या ज्ञानकिरणांनी जीवन प्रकाशमान करणारे आपले सद्गुरू स्वामी माधवनाथ आणि त्यांनीच दाखवलेल्या परमार्थाच्या पाऊलखुणांवरून आत्मबोधाच्या वाटेवर आपल्याला घेऊन जाणारे आपले सद्गुरू स्वामी मकरंदनाथ, ह्या सर्वांच्या कृपाशीर्वादामुळेच ह्या ग्रंथराजातील एका ओवीवर चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहे. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी, मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. ज्ञानेश्वरी नित्यपाठातील ही ओवी स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या सर्वांच्याच हिताकरता सांगितली आहे. ही ओवी स्वामी माधवनाथांची देखील मोठी लाडकी ओवी. हिचं वैशिष्ट्य असं की यातून स्वामी स्वरूपानंदांच्या, स्वामी माधवनाथांच्या जीवनाचं दर्शन घडतंय आणि तसंच स्वामी मकरंदनाथांचंही जीवनचरित्र यातून साकार होतंय असं आपल्याला जाणवेल. या ओवीवर चिंतन करताना असं जाणवलं की अर्जुनाचं केवळ निमित्त करून भगवंत आपल्यालाच मोठ्या खुबीनी आणि प्रेमानी आज्ञा करत आहेत. भगवंत म्हणतात, हे अर्जुन, तू योगयुक्त होऊन कर्माच्या फळाचा संग सोडून अतिशय सावधपणे चित्त देऊन कर्म कर. ही ओवी आपल्याला तीन प्रश्न विचारते की तू आत्ता जे कर्म करत आहेस ते तू योगयुक्त होऊन करत आहेस का, कर्माच्या फळाचा संग तू सोडून दिला आहेस का आणि हे कर्म तू चित्त देऊन करत आहेस का. अशा प्रकारे आपल्या वाट्याला आलेली जी विहित कर्म आहेत ती आपण कशी आचरतो यासाठी ही ओवी आपल्याला अंतर्मुख करते. आताच विशालकडून आपण ऐकलं की कर्म हा जीवनाचा अपरिहार्य भाग आहे आणि त्याच्यापासून आपल्याला कदापिही सुटका नाही. मग ह्या कर्मातून आपल्याला नित्य, शाश्वत सुख, समाधान आणि शांती मिळवायची असेल तर भगवंत आपल्याला आज्ञा करतात, तू योगयुक्त हो. परमेश्वराशी अर्थात सद्गुरूंच्या स्वरूपाशी एकरूप होणं हेच आपलं प्राप्तव्य आहे. त्याकरता स्वकर्म हे एक साधन आहे. त्यासाठीच देह, मन, बुद्धी ही साधनं देवानी आपल्याला दिली आहेत. यांचा आपण जेवढा जास्तीत जास्त उत्तम प्रकारे उपयोग करू तेवढं हे कर्म अधिक चांगलं घडेल, अधिक चांगलं सजेल. सर्वसाधारणपणे काही एक गोष्ट मिळवण्यासाठीच आपली धडपड चालू असते. जसं परीक्षेत चांगले गुण, मग चांगलं शिक्षण, मग चांगली नोकरी, पुढे उत्तम संसार, म्हणजे सर्व प्रकारच्या ऐहिक गोष्टींबाबत, ऐहिक बस्तान बसण्याबाबतच हा आपला खटाटोप चालू असतो. हे सर्व घडत असताना काही कर्म आपण स्वेच्छेने स्वीकारतो तर काही आपल्यावर लादली जात आहेत असं आपल्याला जाणवतं. आपली इच्छा नसते तिथे, त्यामुळे कर्मात देखील हवे नको पण येतं आणि परिणती आशा, निराशा, सुख दुःख यात होते. वास्तविक हे सर्व देहबुद्धीपोटी होतं कारण इथे अहम, वासना, विकार मोठ्या प्रमाणात दडलेले असतात. प्रत्यक्षात ही कर्म ज्या देह, मन, बुद्धीने केली त्यांच्या मुळाशी ज्याचं अधिष्ठान, सत्ता आहे तो सच्चिदानंद परमात्माच, हे माझं मूळ स्वरूप आहे, खरं स्वरूप आहे हे आपण विसरून केवळ देहांतेपायी ही कर्म करतो आणि मी केली असं म्हणतो. परिणाम काय तर खोट्या सुखदुःखाचं, तात्पुरत्या वरवरच्या समाधानाचं आपण धनी होतो कारण ही सर्व कर्म देहोहम अशा अबोधातून घडलेली असतात. म्हणूनच इथे भगवंत आपल्याला जागं करतायत आणि बोधाकडे मार्गस्थ करतय. स्वामी स्वरूपानंद संजीवनी गाथेतील एका अभंगात म्हणतात, सांडूनी फलाशा स्वकर्म आदरी गीते माझी हरि उपदेशी, साधिता स्वकर्म होते चित्त शुद्धी तेने मोक्षसिद्धी लाभत असे. जोवरी अंतरी नाही आत्मज्ञान तोवरी साधन कर्म हेची, स्वामी म्हणे जाण होता आत्मज्ञान कर्माचे बंधन राहायची ना. आणखी एका ठिकाणी स्वामीजी म्हणतात, कर्तृत्वाचा मत सांडोनी समस्त करी यथोचित कर्मे सारी, कर्म फलाठाई न ठेवी आसक्ती अलिप्तता चित्ती असो दे. या देहधारी जीवाचं शिवाशी ऐक्य होणं याला योग म्हणतात. असा योग साधलेले योगी पुरुष अर्थात योगयुक्त संत महंत आत्मस्थ राहूनच कर्म करतात. तत्वमसी या गुरुवाक्याची अंतर्यामी अखंड घुसळण करत सोहम बोधात राहूनच त्यांची कर्म घडत असतात. त्यात कुठेही अहंता नसते, स्वार्थ नसतो, तिथे त्यांची बुद्धी निश्चयात्मक झालेली असते, विकारांचा नायनाट झालेला असतो आणि त्यामुळे पूर्णपणे चित्तशुद्धी झालेली असते. अशा प्रकारे बुद्धीचं आणि चित्ताचं त्यांनी समत्व साधलेलं असतं, त्यामुळे कर्मातलं कर्तेपण देखील त्यांनी ईश्वरालाच अर्पण केलेलं असतं. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, खेळविसी तैसा खेळे न साचार तुची सूत्रधार बाहुले मी. स्वामी मकरंदनाथांच्या मुखातूनही आपण नेहमी ऐकतो की हे सर्व काही स्वामीजीच करत आहेत. खरं तर स्वामी माधवनाथांच्या पश्चात अनेक प्रतिकूल प्रसंगांना स्वामीजींनी अतिशय स्थिर बुद्धी ठेवून विवेकानी धैर्यानी तोंड दिलं. आज आपल्या केंद्राचं त्यांनी केवढं मोठं हे पारमार्थिक वैभव आपल्या केंद्राला प्राप्त करून दिलंय, परंतु त्याचं कणभर देखील श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत. यामागे आहे ती त्यांची नितांत सद्गुरुनिष्ठा, सद्गुरूंवरचं नितांत प्रेम आणि प्रत्येक कर्मातून सद्गुरूंच्या प्रीत्यर्थ असणारा शुद्ध सेवाभाव. संकल्प कामना विरहित केवळ ईश्वरार्पण भावाने केलेलं कर्म. आपण मात्र काय करतो, आपली बुद्धी एखादं कर्म करू की नको अशा संभ्रमातच अडकून राहिलेली असते, त्यामुळे संतांना अभिप्रेत असलेलं कर्म आपल्या हातून घडत नाही. ही चूक सुधारण्यासाठीच भगवंतांनी युक्ती सांगितली आहे की तू योगयुक्त हो. मग प्रॅक्टिकली आपण त्यासाठी काय काय बरं करू शकतो? तर सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंना अनन्य भावानी शरण जायचं, त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून वाट्याला आलेल्या कर्माचा, विहित कर्माचा आनंदाने स्वीकार करायचा. मनामध्ये विचारांचं आंदोलनच होऊ द्यायचं नाही, बुद्धी विचलित होऊ द्यायची नाही, मनाला लगाम घालायचा आणि निरपेक्ष भावानी कर्मात हात घालायचा. माझ्या पुढ्यात आलेलं विहित कर्म हे सद्गुरूंच्याच इच्छेने आलं आहे, त्यामुळे ते मी आनंदानी प्रेमानी विना तक्रार करून प्रामाणिकपणे चोख बजावे. या कर्माकडून मला कोणत्याही फळाची अपेक्षा नाही असा निश्चय करून कर्म करायचं. अशा प्रकारे माझ्या पदरी आलेलं हे कर्म सद्गुरूंच्या इच्छेने आलं, त्यांच्याच प्रीत्यर्थ त्यांची सेवा म्हणून त्यांच्याच कृपेने घडलं असा पवित्र भाव पक्का केला की आपोआपच अहंकार द्वेष इत्यादी विकारांना थारच मिळणार नाही आणि आपोआपच चित्ताशी शुद्धी त्यातून घडेल. सेल्फ प्युरिफिकेशन, सेल्फ स्टरिलायझेशन हे याच्यातूनच आपल्याला मिळू शकेल. अशा प्रकारे योगयुक्त होण्यासाठी कर्माचा मोहराच बदलण्याचा आपण सर्वांनीच अभ्यास करूया. सर्वसाधारणपणे कर्म करण्यापूर्वी आपली बुद्धी त्याच्या फळाचं चिंतन आधी करते आणि मग ते मिळवण्यासाठी आपण कर्म करतो. मग ते मनासारखं मिळतंय का याची पहिले काळजी, मग ते मिळालं तर आनंद आणि फळ मनासारखं नाही मिळालं तर पुन्हा व्यर्थ खंत. अक्षरशः वादळात हेलकावे खाणाऱ्या बोटीप्रमाणे जीवाची स्थिती होते. म्हणूनच जे शाश्वत सुख आहे आत्मसुख, ते मिळवून कायमचंच भगवद्रूप होण्यासाठी भगवंत सांगतायत की तू आता फळाचाच त्याग कर. ही एक वैचारिक प्रक्रिया आहे. एकदा भगवत इच्छेने कर्म घडल्यावर फळाची आशाच कशासाठी? वृक्षवेलींनाही फळं येतात, मात्र पिकलेल्या फळाचा वृक्ष देखील त्याग करतो. मग प्रत्येक कर्मापाठोपाठ येणाऱ्या फळाचा तू संग सोड, म्हणजे त्याचा मनतः त्याग कर असं भगवंत सांगतात. फलसंगाचा त्याग घडला की देहबुद्धीचा नाश आपोआप होतो, कारण फळ हे शुद्ध मीला जडलेलं नसून देह मन बुद्धी या साधनांना मिळालं आहे आणि देहबुद्धी अशा प्रकारे नाहीशी झाली की कर्म देखील अकर्म होतं. मात्र इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की कर्मफळाची आसक्तीच नको म्हणून मी कर्मच करणं सोडून देईन तर असं चालणार नाही आपल्याला करून. आणि त्यापासून पळही काढून चालणार नाही, तर ते अधिकाधिक अतिशय निष्ठेने उत्तम प्रकारे चोख करायचं आणि जे काही फळ मिळेल ते सद्गुरूंची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारायचं. अशा प्रकारे कर्म केलं तर या कर्मांचा भगवंताला जोडणारा कर्मयोग होईल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, यत्न कसून करीन मी, यशदे रामा नदे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वदा करता. अशा प्रकारे कर्म फलाशेचं बीजच दग्ध केलं आणि आत्मभावात राहून कर्म केली तर या कर्मफळापासून अलिप्तता साधली जाईल आणि कर्म खऱ्या अर्थाने ईश्वरार्पण होईल. स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरीवरील गाढ श्रद्धेपोटी आणि प्रेमापोटी 10x10 खोलीमध्ये ज्ञानेश्वरीवरील निरूपणाला सुरुवात केली. श्रोत्या म्हणून होत्या फक्त मातोश्री सौ सरलाताई. हे केवळ स्वांत सुखाय होतं, भगवत सेवा आणि पुढे सद्गुरूंची सेवा म्हणून. आज ह्या आपल्या केंद्राचा हा तेवढा मोठा विस्तार इथे झालेला दिसतोय. इवलेसे रूप लावियेले दारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी. आज ह्याचंच दर्शन आपल्याला स्वामी मकरंदनाथांच्या रूपात घडतंय. सद्गुरूंचं सेवा कार्य तेच माझं जीवन कार्य, तेच माझं जीवन व्रत असं स्वीकारून स्वतःला संपूर्णपणे तनुमनू झोकून देणारे सद्गुरू आज प्रत्यक्ष आपल्या समोर आहेत. आपण मात्र काय करतो, आपण बरेचदा कर्म करतो ती फक्त देहानी, त्यामध्ये आपलं चित्त बुद्धी असतंच असं नाही, बेसावतपणे कर्म केली जातात, आपण जागरूक नसतो आणि अशा प्रकारचं कर्म भगवत प्राप्तीपासून समाधानापासून आपल्याला दूर ठेवतं. हे टाळण्यासाठी भगवंत पुन्हा एकदा युक्ती सांगतात की तू चित्त देऊन एक चित्त होऊन संपूर्णपणे जागरूक राहून तुझं कर्म कर. प्रेमानी, आनंदानी, विवेकानी भगवंताची सेवा सद्गुरूंची पूजा म्हणून कर. स्वामीजी म्हणतात, प्रत्येकाने संपूर्ण जीवनात अखेरपर्यंत आचरण्याची ही साधना आहे. कर्माला विकर्माची जोड मिळाली तर ती कर्मे बंधनकारक होणार नाहीत. कर्तृत्वाचा अभिमान नसल्याने त्या कर्मांचं ओझे वाटणार नाही, सहजच कर्मे घडतील. तेथे ताण नसेल आणि चित्त प्रसन्न राहील, समाधानी राहील. स्वामीजींनी मोठ्या कृपाळूपणे कर्माकडे बघण्याची ही नवी दृष्टीच आपल्याला दिली आहे. जशी मी केंद्रात येऊ लागले, सद्गुरुमुखातून श्रवण घडू लागलं, तसं कर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू व्यापक होऊ लागला आणि अजूनही तो व्यापक होत आहे. दवाखान्यातील पेशंटची ट्रीटमेंटचं काम असो किंवा घरातलं एखादी काम असो, ते सद्गुरूंची इच्छा, सद्गुरूंच्या प्रीत्यर्थ आणि सद्गुरूंची सेवा म्हणून घडतंय असा भाव हळूहळू वाढू लागला आहे. स्वामीजींची सोबत क्षणोक्षणी जाणवत आहे. त्यांच्या प्रेमळ, वात्सल्यपूर्ण, कृपाळू दृष्टीने संपूर्ण जीवनालाच व्यापलेलं आहे. आत्मबोधाच्या वाटेवरचं पुढचं पाऊल नकळत पडत आहे. आज कुठेतरी शांतीचा, समाधानाचा सुरग बसला आहे आणि त्याला पूरक अशा कर्माची प्रेरणा आपोआप मिळतीये. खरं तर ह्या ओवीवर चिंतन करताना जाणवलं की ही ओवी म्हणजे स्वामीजींनीच अशा प्रकारे कर्मयोग आचरणात आणण्याची आज्ञा मला केली आहे. आपल्या सर्वांनाच त्यांनी शरणागतीचा आणखी एक मार्ग दाखवला आहे. आपण सर्वांनीच यापुढे किंबहुना याच क्षणापासून आपलं प्रत्येक कर्म ह्या ओवीशी तपासून बघण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि त्यानुसार साधनेतलं आपलं एक पाऊल पुढे टाकूया. आपल्या सुरेल वेणुनादानी अखिल विश्वाला मंत्रमुग्ध करणारे भगवान गोपालकृष्णच आपल्या सद्गुरूंच्या, स्वामीजींच्या रूपात आपल्या जीवनाच्या रथाचं सारथ्य करीत आहेत. त्यांनी दिलेला हा कर्माचा संदेश हृदयाशी घट्ट कवटाळून आपलं सर्वस्व श्रीचरणी समर्पित करणारा कर्मयोगी शिष्योत्तम अर्जुन होण्यासाठी आपण त्यांना अनन्य भावानी शरण जाऊया आणि त्यांना प्रार्थना करूया. हरिओम तत्सत.
योगिताताई जसं म्हणाली की विहित कर्म कशी आचरावीत याबाबत भगवंतांनी मार्गदर्शन केलं. विहित कर्म आचरताना मन, बुद्धी यांची भूमिका काय असावी याला कर्मयोगात अतिशय महत्व आहे. भगवंत यापुढे म्हणतात की विहित कर्म तर तू आचरण करच, पण मनाने तू कर्म आचरण करू नकोस. भगवंत असं म्हणतात, कर्मेंद्रिय आणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण, इंद्रियार्थान निमूढ आत्मा मिथ्याचार असं उच्चते. जो माणूस किंवा जो मनुष्य इंद्रियांना नियंत्रण करून मनाने विषय
आचरतो किंवा मनाने विषय भोगतो विकार भोगतो तर हे कर्मयोगात अजिबात मान्य नाही. अशा मानसिक कर्मांचा बुद्धीवर मनावर अतिशय खोल परिणाम होतो. या उलट भगवंत म्हणतात की कर्म हे इंद्रियांचं काम आहे आणि तू कर्ता भावनेपासून किंवा कर्म फलाच्या भावनेपासून वेगळा आहेस, या भावाने तू कर्म कर. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कामना मात्रे न घेते, मोहबळे न लिंपे, जैसे जरी जय न शिंपे पद्मपत्र. कमळाचे पान जसे पाण्यात राहून सुद्धा पाण्याचा थर त्याच्यावर कधीही येत नाही, याप्रमाणे ज्ञानेश्वरांचा कर्मयोगी जरी व्यवहारात वावरत असला तरी त्याच्यावर विषयांचे आक्रमण कधीही होत नाही, तो त्यांच्यापासून अलिप्त राहतो. विहित विहित कर्म आचरण करीत असताना विकारांचे आक्रमण होणार, धंद्यात नफा झाला आनंद होणार, चित्तशुद्धी ढळणार, नफा तोटा झाला दुःख होणार, पण यात ज्ञानेश्वरांचा कर्मयोगी मात्र अलिप्त राहील. यानंतर आपण आपल्या अखेरच्या चिंतनाकडे वळू. केंद्रातील एक ज्येष्ठ साधक म्हणून ज्यांची आपल्याला सर्वांना ओळख आहे, असे जीवापाड काम करणारे केंद्रासाठी असे सुधीरदादा पाटकर आता त्यांचं मनोगत व्यक्त करतात.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. भगवंत गीतेमध्ये म्हणतात गहना कर्मणोगती, या कर्माचा पसारा खूप मोठा आहे. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, हे तू नीट समजून घे असं ते अर्जुनाला सांगतात. तिथे अर्जुनाच्या समोर खुद्द भगवंत होते, इथं आपल्यासमोर स्वामीजी आहेत या सर्वांच्या गोष्टींची उकल करण्यासाठी. गेले अनेक रविवार स्वामीजींच्याकडून कर्मयोगावर होणारी प्रवचनं आपण या विषयामध्ये अत्यंत खोलवर घेऊन जात आहेत आणि आज पारायणाच्या निमित्ताने होणाऱ्या या चिंतन परिसंवादामध्ये थोडासा अभ्यास करण्याची एक सुसंधी मिळालेली आहे. दुसऱ्या अध्यायातच आत्मविषयक तत्वज्ञान आणि नंतर त्याच्यावर आधारित सुगमाचे आचरण आणि कर्मफलाचा त्याग या त्रिसूत्रीवर आधारित असं कर्मयोगाचं मार्गदर्शन भगवंतांनी अर्जुनाला केलं. पण एवढ्या थोडक्यामध्ये समाधान मानणारा तो अर्जुन कसला? कर्मयोग हे खरोखर जवळचा वाटत राहतो, कर्माचं आचरण आपल्या जवळ वाटत राहतं. अर्जुनाला देखील तसंच ते जवळचं वाटलं आणि मग त्याच्या अनुषंगाने जे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्याची उकल भगवंत करत गेले त्यातूनच पुढचे अध्याय निर्माण झाले. तिसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात मी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशी निर्मम भूत्वा युद्धस्व विगत ज्वरा. तिसऱ्या अध्यायातील 30व्या क्रमांकाचा हा श्लोक स्वामीजी म्हणतात ही कर्मयोगाची व्याख्या आहे. या निरूपणामध्येच माऊलींनी जी ओवी उद्धृत केलेली आहे ती याच चिंतनासाठी घेतलेली आहे. उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. भगवंत जेव्हा जेव्हा कर्माबद्दल बोलतात त्याला कर्म म्हणजे स्वधर्म कर्म, कर्म म्हणजे नियत कर्म, कर्म म्हणजे विहित कर्म, कर्म म्हणजे कर्तव्यात्मक कर्म, वर्णाश्रम व्यवस्थेनुसार आपल्या वाटाला आलेलं कर्म. इथं माऊली अजून एक विशेषण त्याला लावतात ते म्हणजे उचित कर्म. आपल्या समोर येणाऱ्या कर्माचे देखील उचित आणि अनुचित असे भाग पडतात आणि ते तू समजून घे. आपल्या बुद्धीनं आपल्या विवेकानं उचित किंवा अनुचित हे कर्म समजून घे असं भगवंत सांगतात. आपल्या बाबतीत काय घडत असतं जसं आता विशालने सांगितलं, डॉक्टर योगिताने सांगितलं की आपण कर्माचं वर्गीकरण मात्र आवडतं किंवा नावडतं, कर्म मला फायदेशीर आहे का त्याच्यातून तोटा होणार आहे नुकसान होणार आहे अशा पद्धतीनेच वर्गीकरण करत राहतो. जी छान कर्म मात्र ती हिरहिरीने करतो आणि जी नकोशी वाटणारी नावडती कर्म असतात ती टाळण्याकडेच आपली वृत्ती असते. जरी ती कर्तव्यापत कर्म असली तरी देखील एखादं अवघड काम समोर आलं नको वाटतं, टाळावं वाटतं किंवा काहीतरी करून उरकून टाकावं अशी आपली वृत्ती होत राहते. कंपनीमध्ये सिनियर पोझिशनला आहे, काम टाळू पाहणाऱ्या सहकार्याला समज द्यायची आहे, वेळ प्रसंगी त्याला काढून टाकायचं आहे नको वाटतं, त्या परिणामांची भीती वाटत राहते. या उलट काही काम्यकर्म आहेत, अनुचित आहेत, पण तरी देखील इंद्रिय सुख देतात म्हणून ती करावीशी वाटतात. भगवंत इथं लक्षित करतायत ते वाटायला आलेल्या कर्माबद्दल, पण इथे देखील आपली एक खंत चालू असते. आमच्याच वाट्याला हे का, आमच्याच वाट्याला का हे रांधावाडा उष्टी काढा, आमच्याच वाट्याला का हे संसाराचं ओझं ओढणं, मी ओझ्याचा वाढाव झालेलो आहे, अशा बरीच वाक्य आपण आपल्या आजूबाजूला ऐकत असतो. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला लक्ष जातो आणि बाजूच्या व्यक्तीचं कर्म आपल्याला खूप आकर्षक वाटतं, खूप सोपं वाटत राहतं. आपण ती कर्म आचरावीत, त्यानुसार आचरण केलं तर त्याची जशी प्रगती होते आहे, व्यावहारिक प्रगती तशी आपली होईल असं वाटत राहतं. गेल्या दशकात आपण बरेच वेळेला बघितलं असेल, आपण सगळ्यांनाच पाहिलं असेल की आयटी मधली जी काही सो कॉल्ड बूम आली होती, त्यांनी इतक्या लोकांना अट्रॅक्ट केलं होतं, आकर्षित केलं होतं की काही व्यावसायिक म्हणजे डॉक्टर देखील सोडून ते आयटी मध्ये परत आले होते. आणि नंतर त्यांचं काय झालं याचं देखील आपल्याला कल्पना आहे. वाटालेले कर्म उचित अनुचित याचा परामर्श सुरुवातीपासूनच घेणं कसं आवश्यक आहे अशा बऱ्याच उदाहरणावरून लक्षात येत राहतं. स्वामीजी त्यातून आपल्याला सांगतात आपली कर्माविषयी दृष्टी कशी असावी, तर माझ्या प्रकृतीनुसार माझ्या योग्यतेनुसार भगवंतांनीही माझ्यासाठी कर्म नेमलेलं आहे आणि म्हणून ती माझ्यासाठी आचरणीय आहे. संतांची दृष्टी बघावी आपण, संतांची चरित्र पाहावी आपण. सेना नावी होते, गोरोबा कुंभार होते, सावता माळी होते, कसे म्हणायचे कांदा मुळा आणि भाजी अवघी मिठाईवाई माझी. सावता म्हणे केला माळा विठ्ठल पायी गोविला गळा. सजन तर कथाही होते, मास विकण्यासारखं नीच काम करत होते, परंतु परमात्मा प्राप्तीच्या आत ते कधी झालं नाही कारण ते त्यांच्या दृष्टीने प्राप्त कर्म होतं, भगवंतांनी नियोजित केलेलं कर्म होतं. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात सजन कया कसा या विठो विको लागे मास. सजन कसायांचं काम ते विठ्ठलच करून राहिला, सजन कसाही विजयापासून मुक्तच आहेत. संतांनी प्राप्त कर्मांना स्वीकारलं, भगवंत प्रत्यक्ष स्वीकारलं, भगवंताचं कर्म म्हणून स्वीकारलं, आपल्याला देखील तेच निर्जित केलं असेल असतं की आपल्या समोर आलेलं कर्म हे त्या पद्धतीनं आचरायचं. आताच आपण ऐकलं ना तू चित्त देऊनही करी कर्मे, उरकायचं नाही आचरायचंय. तर मग कर्म करतानाची मनोभूमिका तयार होणं आवश्यक आहे, ती अतिशय महत्वाची आहे. स्वामीजी आपल्या त्या पाथरवटांची गोष्ट सांगतात ना, एका देवळाचं काम चालू होतं आणि तिथं दगडफोडासाठी बरेच पाथरवट होते. एकाला विचारलं काय चाललेलं आहे, तो म्हणतो काय करणार पोटाची खळगी भरण्यासाठी काम करतोय. दुसरा म्हणतो शिक्षण कमी आहे, इतर कुठं नोकरी मिळत नाहीये, कुटुंबाचं पोषण करायचंय, जे नशिबात आलं ते हे काम दगड फोडायचं करतोय. तिसरा मात्र शीळ घालत आनंदानं काम करतोय. त्याला विचारलं काय चाललंय, तो म्हटलं माहिती नाही तुम्हाला, इथं देऊळ बांधण्याचं काम चाललेलं आहे, माझ्यातून पुण्यकर्म होत आहे, माझं नशीबच थोर म्हणून मला हे पुण्यकर्म करायला मिळतं. एकच कर्म तीन विविध भूमिका. आपल्या भोवती देखील हेच चित्र आपल्याला बघत राहतं, एकच कर्म अनेक भूमिका. आपण कधी एक पहिल्या भूमिकेत असतो, कधी दुसऱ्या, कधी तिसऱ्या, हे आपल्या बाबतीत देखील होत राहतं. त्यामुळे कर्मयोगाचं आचरण ज्याला करतो आपण, माऊली देखील इथं म्हणतात तुवा आचरणी मजा आरोपावी, आचरण कसं करणं हे महत्वाचं ठरतं. आणि आचरण करताना कर्माच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती आपण कशा पद्धतीने आचरण करायचं त्याचं दिग्दर्शन भगवंताने ठाई ठाई केलेलं आहे. कधी नियम म्हणून, कधी युक्ती म्हणून, कधी पथ्य म्हणून असं केलेलं आहे. कर्माची सुरुवात कशी करावी, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता. कुठल्या कर्माच्या आरंभिक संकल्प असणं आवश्यकच आहे. देह मन बुद्धी या तिघांचे एकच चित्त होऊन एकत्र होऊनच ते कर्म घडू शकतं. आपण जे कल्पना करू, आपण चौकामध्ये आलेलो आहे, देह मन म्हणतंय की डावी कडवळ, बुद्धी म्हणते उजवी कडवळ, आणि हात म्हणतंय की आपण शेरिंग पुढेच नेणार आहे, आपण गाडी कुठेच जाऊ शकणार नाहीये. पण हे हा संकल्प इतका सहज आपल्या बाबतीत होत असतो की आपण काही संकल्प करतो आपल्याला वाटतच नाहीये. पण खरे संकल्प कुठला घडत असेल तर हे कर्म मी करणार आहे, माझ्या बुद्धीच्या जोरावरती, माझ्या शारीरिक बळाच्या जोरावरती मी हे टोकाला नेणार आहे आणि त्यातून जे मला फळ मिळणार आहे ते मी उपभोगणार आहे. आणि मग त्याच्यावरती कल्पनाविलास सुरू होतो की कर्म असं करेल, मग त्यातनं मला हे मिळेल, मग त्याच्यानंतर माझी अशी वृद्धी होईल. विषय वासनेचं चिंतन सुरू होतं, एका बाजूला कर्माचं चिंतन, एका बाजूला वासनेचं चिंतन. भगवंत याच गोष्टीकडे लक्ष देत आहेत की सुरुवातीपासून या संकल्पाचं त्याग कर, या वासनेचा त्याग कर. संकल्प करायचा का तर करायचा. प्रत्येक कर्म हे आचार्य विधगौरवी सुंगरवणी अशा पद्धतीत माझं कर्म होणं आवश्यक आहे. हे कर्म हे भगवंताची सद्गुरूंची पूजा मी करतोय या पद्धतीने मी करणार आहे. कर्मे इशू भजावा हे माझ्या वृत्तीवरती आरूढ होऊन मी ते कर्म करणार आहे. आणि हे कर्म केल्यानंतर त्या सद्गुरूंची प्रसन्नता, भगवंताची प्रसन्नता म्हणून जो प्रसाद मिळेल ते माझं कर्मफळ, या पद्धतीनं मी करणार आहे. आपण म्हणतो ना वेल बिगन इज हाफ डन, या पद्धतीनं आपण कर्माला सुरुवात केली तर कर्मयोगाच्या आचरणाची आपली सुरुवात झाली असं समजायला काहीच हरकत नाही. आचरण करताना भगवंत म्हणतात की तू विकर्माकडे लक्ष देऊन कम कर, तू प्रत्येक कर्म विकर्म होत आहे का नाही याच्याकडे लक्ष दे. विकर्म म्हणजे विशेष कर्म, नाम, ध्यान, साधना आदी. विकर्माच्यामुळे काय होत असेल, अभ्यासानं काय होत असेल, तर आपल्या प्रत्येक कर्मामध्ये एक विशिष्ट भावना ओतून काम करण्याची आपण सवय लागते. देह मन बुद्धीला एक सुंदर वळण लागतं जे आपल्या कर्माचरणामध्ये उपयोग होऊन पडतं. लोकमान्य एक उदाहरण देतात, आपल्या घरी फर्निचर कामासाठी सुतार येतो आणि पहिले अर्धा तास तो हाताऱ्याला धाडत लावत बसतो. हा त्याचा वेळ वाया गेला समजायचं का? त्याच्यामुळे त्याचं उर्वरित कर्म, उर्वरित दिवसाचं कर्म अत्यंत कार्यक्षम पद्धतीने होणार असतं. विकर्मही अशा पद्धतीची असतात. स्वामी आपल्याला नेहमी सांगतात का नाही की सकाळी ध्यानाला उठल्यानंतर तुमचे डोळे उघडले असतील, तुमचे हात पाय काम करत असतील, परंतु तुम्ही आतमधून ध्यानातून बाहेर आलेलेच नाही आहेत. अशाच पद्धतीने कर्म करा. देह कर्म करतोय पण अजून मी आत ध्यानातच आहे. या प्रकाशामध्ये दिवसभरातली कर्म करा. थोड्या वेळानं ती वृत्ती बळजबरी करतील त्या स्थितीतून आपण खाली येऊ. त्यानंतर ज्या ज्या वेळेला आठवण होईल त्या प्रत्येक कर्मावेळेला सद्गुरूंचं स्मरण करा, सोहमचं अनुसंधान ठेवा, मध्यवर्ती संकल्पांचा अभ्यास आठवा आणि अशा पद्धतीनं कर्म करा. भोजन ते आपलं अत्यंत आवडतं कर्म, पण ते देखील त्याच्या सुरुवातीला जेव्हा आपण श्लोक म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, भोजनाचे साधा कर्माचे देखील विकर्म आपण करू शकतो. उदर वरण नोहे जाणीज यज्ञ कर्म असं म्हणतो, त्याला भोजनातील विषय भोगाची वासनेची अशी भावना पूर्णपणे निघून जाते. त्या चतुर्विध पचवणाऱ्या शरीरस्थित उदरस्थित वैश्वनाराला मी आहुती देत आहोत अशी उत्कट भावना त्या भोजनामागे येऊ शकते. भगवंत या यज्ञ भावनेकडेच लक्ष देतात. ते म्हणतात प्रत्येक कर्म या यज्ञ भावनेनं कर, त्याच्यामध्ये सेवाभाव येऊ दे, समर्पण बुद्धी येऊ दे, स्वार्थत्याग येऊ दे, कारण या सर्व कर्मानं अशा पद्धतीनं केलेल्या कर्मामुळेच तुझी चित्तशुद्धी होणार आहे. भगवंत या श्लोकामध्ये अजून एक पथ्य सांगतात, अजून एक नियम सांगतात. युद्धस्व विगत ज्वर हा, विगत ज्वर म्हणजे अहंकार विरहित कर्म करणं. त्या कर्मात मी नसला पाहिजे, जसं प्रभू रामचंद्रांचं कर्म. युद्धामध्ये देखील त्यांच्या चेहऱ्यावरती कधी द्वेष नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य कधीही बाजूला गेलं नाही. रावण अमात्यांना म्हणतो याच्याशी युद्धच करता येत नाही मला. आणि या पार्श्वभूमी आपलं कर्म आपल्या छोट्या छोट्या कर्मामधून देखील आपले मी डोकावत असतो. माझं काम म्हणजे एकदम परफेक्ट, माझ्या कामात तुम्ही चूक शोधून दाखवा. आमची भाजी करायची पद्धत अमुक अमुक आहे. कुठे कुठे प्रत्येक ठिकाणी कर्माचा अहंभाव कायम डोकावत राबत असतो. स्वामी आपण हेलिगनची गोष्ट सांगतात ना, गुरु त्याला म्हणतायत तू शस्त्रविद्यात निपुण आहेस पण त्या तुझ्या प्रत्येक कृतीतून हेलिगन नसला पाहिजे. अखेर त्याने ज्यावेळेला सद्गुरूंना आपल्या गुरुना ज्यावेळेला अशा पद्धतीने कर्म करताना पाहिलं त्यावेळेला त्याला लक्षात आलं आणि नंतर त्याला जमून गेलं आणि मग गुरुंनी त्याला पूर्णत्वाची शिक्षा बसवला. ज्ञानोबाच्या चरणात एक महत्वाची गोष्ट सांगतात, ते म्हणजे आचरोनी मज अर्पावी. अर्पण करणे स्वतःजवळची एखादी गोष्ट दुसऱ्याला देऊन टाकणे, त्याच्यावरच्या स्वामित्वाचा हक्क सोडून देणे. भगवंत सांगतायत अहम कर्तृत्व आणि फलभोक्तृत्व हे सोडून दे. हे घेऊन भगवंतांना खरं काहीच नको आहे, पण आपल्याकडून ते निघून गेल्यामुळे आपल्या कर्माचं बंध निघून जाणार आहे हे त्यांना सांगायचंय. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या नाव बंधू कर्माचा गा असं माऊली म्हणतात. ज्या कर्तृत्वाचा मध आपण बाळगतो ते खरंच कर्तृत्व किती मोठं आहे असं बघितलं तर, आपण कर्म करताना प्रत्येक पायरीवरती काळजी करत असतो. कर्म नीट होईल ना, नीट चाललंय ना, झालं नीट झालेलं आहे ना, कर्माचं फळ व्यवस्थित मिळणार आहे ना, प्रत्येक ठिकाणी काळजी. आणि आपण म्हणतो मी करता आहे. समर्थ म्हणतात मी करता ऐसा मनसी तेने तू कुष्टी होसी, राम करता म्हणता पावसी येथे फिरती प्रसाद. ते कर्तृत्व त्याच्या भगवंताकडे सोपून टाक आणि तो पूर्णपणे मोकळा हो. त्या कर्माचं फळ तर मिळणार आहे, नकाच आपण ऐकलं त्यानुसार फळ टागायचं नाही, फळ मिळणारच आहे ते मनाचा त्याग करायचंय. महिन्याच्या शेवटी आपल्याला पगार मिळणार आहे, तो पगार टाळायचा नाहीये. गुरुदेव रानडे, बेलसरे महाराज हे मिळणारा पगार आपल्या सद्गुरूंच्या प्रतिमेसमोर ठेवत आणि तो त्यांची प्रसाद म्हणून ते स्वीकारत असत. अशा पद्धतीने यदृष्टो लाभ संतुष्टो अशा पद्धतीची वृत्ती आपण जर ते कर्मफळाचा स्वीकार केला तर त्या फळाचं चिंतन होत नाही, त्याचा लेश आपल्याला लागत नाही. आपल्या बाबतीमध्ये असं का नाही घडत असं बघितलं तर जी चित्तवृत्तीनं आपण अभ्यास करत असतो, ज्या चित्तवृत्तीनं कर्म करत असतो, ती चित्तवृत्ती सारखी आपल्या विषयाकडे धावत असते. आणि त्यामुळे भगवंत मानव आपल्याला सांगतात शेवटच्या चरणामध्ये परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. हे कर्म करणारा देह आहे आणि मी मात्र या आत्मस्थ आहे. ते देहाच्या आतमध्ये असलेला आत्मा असो मी आहे आणि माझ्या अधिष्ठानावरती हा देह ते कर्म करतोय ही जाणीव सतत आपल्या समोर ठेवायची. देहाचे सर्व व्यवहार माझ्या अधिष्ठानावरती होत आहेत पण मी वेगळा आहे. माऊली म्हणतात तसं तू मानसा नियमू करी निश्चळी होयांतरी. आणि या कर्मयोगाची फलश्रुती सांगताना भगवंत म्हणतात युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्टिकम. हे सर्व तुला शांतीकडे घेऊन जाणार आहे. ती आत्मस्थिती, ती नैष्कर्म आत्मस्थिती. आपल्या बाबतीत बघितलं तर या आत्मस्थितीच्या आठ कर्म येत असतात पण भगवंत या कर्माच्याच आचरणानं त्या आत्मस्थितीकडे जाण्याचा आपला निर्देश करतात. कर्माच्या बाबतीत आपण सतत संभ्रमित होत असतो, सतत मोहग्रस्त होत असतो, फळाच्या बाबतीत आसादित राहत असतो. पण अशाच वेळेला आपण स्वामींच्याकडनं कर्मयोगावरचं चिंतन ऐकतो, अनेक कर्मयोग आचरणाच्या युक्ती ऐकतो, त्यांच्या चरित्र ग्रंथातून त्यांनी त्या स्वतः कशा आचरल्या याची उदाहरणं पाहतो. आपणाला एक हुरूप चढतो की मला देखील हे जमू शकेल कारण माझ्या पाठीचे स्वामीजी आहेत. हाच भाव आपण सजग बाळगून स्वामीजींनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसारच आपण सर्व कर्म करूया. अत्यंत सजग तरल वृत्तीनं आपण कर्म करूया. आत्मस्थ राहून साक्षीच्या वृत्तीनं कर्म करूया. स्वामीजी आपल्या बरोबर आहेत आणि आपला हा अभ्यास अत्यंत आनंददायी होणार आहेत हे ते खात्री देणार आहेत. त्या सर्वाच्या शेवटी हा सर्व अभ्यास आपण त्यांच्या क्षणी समर्पित करूया. हरि ओम तत्सत.
सुधीरदादाच्या चिंतनात थोडक्यात पूर्ण कर्मयोग आला. भगवंतांनी सांगितलेले अकर्मणी कर्म, कर्मणी अकर्म, विकर्म, यज्ञभावनेने झालेली कर्म असे सर्व विषय त्यांच्या चिंतनात आले. आता आपण स्वामीजींनी स्वधर्म यज्ञ दर्शन या ग्रंथात कर्मावर एक थोडक्यात कर्मयोग त्यांनी कसा सांगितलाय हे आपण बघू. मी तसंच्या तसं ते वाचतो, आपण त्या उपदेशाकडे लक्ष देऊ. केवळ अफाट कर्मे करीत राहणे हे नरजन्माचे ध्येय नसून आत्मसाक्षात्कार करून घेणे हे ध्येय आहे. त्याकरता अनेक प्रकारच्या कर्मांमधून केवळ ओघप्राप्त करणीय अशी नियत कर्मेच तेवढी करावीत. त्यामध्ये सेवाभाव, समर्पण बुद्धी आणि निस्वार्थीपणा असायला हवा. कर्माच्या अशा आचरणानेच चित्तशुद्धी होऊन त्याद्वारा परमात्मा प्राप्ती होत असते. हा उपदेश लक्षात ठेवूनच आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. आता सद्भक्त नाना भिंताडे पूजनीय स्वामीजींना हार अर्पण करतील आणि सद्भक्त मालनताई भिंताडे पूजनीय सौ मधुराताईंना हार अर्पण करतील. सद्भक्त अभिजित हाळवे अभंग सेवा सादर करेल.
ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव मद पामरासी काय थोरपण मद पामरासी काय थोरपण पायची वहाण पायची वहाण पायची वहाण पायी भरी ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे इतर तुळाणे काय पुढे ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव ज्ञानी आमचा राजा ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली तुका म्हणे नेणे तुका
चिंतन माझ्या मते आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या जीवनात आपण वाकून बघितल्याशिवाय पूर्ण होणार नाही. आपल्यातील बहुतेक जणांना हा प्रसंग माहीत असेल. स्वामीजी बँकेत परमनंट झाले त्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना पार्टी दिली. त्या पार्टीत त्यांना मद्यप्राशनासाठी आग्रह केला गेला आणि त्यामुळे ते पार्टीतून निघून गेले. यानंतर सहकाऱ्यांचे त्यांच्याशी वर्तन बिघडले. ते त्यांना सहकार्य करेनात. त्यांच्या उणीवा काढायला लागले. असा आजच्या जास्त काळ गेल्यानंतर स्वामीजी स्वामी माधवनाथांकडे गेले आणि ते त्यांचा राजीनामा त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की मी आता या नोकरीतून राजीनामा देणार आहे कारण असा त्रास मला होतो. यानंतर आपण लक्ष द्यावं की एका कर्मयोगाने दुसऱ्या कर्मयोगाला कसा संदेश दिला. स्वामी माधवनाथ म्हणतात की तत्वनिष्ठेने तू जेव्हा ते कर्म केलेस त्यानंतर ही परिस्थिती ओढवलेली आहे, त्यामुळे या परिस्थितीपासून दूर जाणे हे आता शक्य नाही. तू आता जर राजीनामा दिलास तर हे सुद्धा एक पलायन ठरेल. यानंतर स्वामीजींनी स्वामी मकरंदनाथांनी आपल्या सद्गुरूंच्या वाक्यावर पूर्ण विश्वास ठेवून कर्मयोगाचं आचरण केलं. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल अजिबात टेढी मनात न आणता अतिशय सद्भावनेने त्यांच्याशी काम केलं. आपले काम अतिशय चोख पार पाडून त्यांनी लवकरच ही परिस्थिती बदलून टाकली. मी स्वामीजी तुम्हाला अशी विनंती करतो की तुमच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने असा कर्मयोग आम्हालाही जमो, ही तुमच्या चरणी प्रार्थना. आता मी स्वामीजींना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. इदं ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यं न च माम योभ्य सूयति. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक 67. सर्व भगवद्गीता सांगून झाल्यानंतर भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला सांगितलं की तू मला एकालाच शरणी ये, बाकी धर्म अधर्म या गोष्टींचा तू त्याग कर आणि मलाच शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करे, तू शोक करू नकोस. भगवद्गीतेची जी सुरुवात आहे ती अर्जुनाच्या मोहामुळे. अर्जुन ज्या पद्धतीने शोकामध्ये सापडलेला होता, शोक संविग्न मानस असं वर्णन अर्जुनाचं जे केलं गेलेलं होतं, त्या गीतेच्या आरंभाला धरून या उपदेशाच्या शेवटी भगवंतांनी तू शोक करू नकोस असं म्हणणं स्वाभाविक आहे. उपदेश संपत आला. धर्म ही एक व्यवस्था आहे आणि ती उपकारकच आहे. धर्मो धारयती प्रजा, धर्मामुळे समाजाचं धारण होतं. धर्म म्हणजे अनेक नीती संकल्पनांचा समुच्चय. धर्म म्हणजे तामस आणि राजस, खून दरोडेखोर मारामाऱ्या, आळस, तसंच समाजाला अतिरिक्त लुटण्याची राजस वृत्ती याच्यापासून समाज कुठेतरी वर यावा, सत्वगुणांनी मंडित व्हावा म्हणून बसवलेले नियम हे धर्माचं वैशिष्ट्य आहे. समाजाची दृष्ट्या महापुरुषांनी जी कल्पना केलेली आहे ती कल्पना धर्म या संकल्पनेच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते आणि तो आचरणीयच आहे. तरी देखील कधी कधी धर्माचा निर्णय करणारी जी मंडळी असतात ती धर्माबद्दल द्रष्ट्या महापुरुषांनी सांगितलेल्या धर्माबद्दल न जाणता देखील निर्णय करू शकतात. जसं संसाराचा त्याग करून ज्यांनी संन्यास धर्म पत्करला आता त्यांनी परत संसारात येऊ नये अशा प्रकारे धर्मामध्ये सांगितलं असेल. पण जेव्हा ही गोष्ट सांगितली गेली तेव्हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर सद्गुरूंनी सांगितलं की तू परत संसारामध्ये जा या परिस्थितीचा विचार केलेला नव्हता ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांना विठ्ठलपंतांना. आपल्या सद्गुरूंनी सांगितलं की तू परत संसारामध्ये जा याचा निर्णय धर्माला करता आला नाही. धर्माला करता आला नाही याचा अर्थ धर्म चालवण्याचा ज्यांनी मक्ता घेतलेला होता, धर्म चालवण्याचा अधिकार ज्यांना होता त्यांना ही परिस्थिती माहीत नव्हती. तेव्हा धर्म हे केवळ मॅन्युअल ऑफ इन्स्ट्रक्शन्स ठरतं, तो धर्म कालबाह्य होऊ शकतो. स्वरूपानंदांनी 1928 साली आपल्या मित्राला लिहिलेल्या एका पत्रामध्ये सांप्रत काळी धर्मातला प्राण कधीच निघून गेलेला आहे आणि धर्माचं केवळ कलेवर शिल्लक राहिलेलं आहे असा उल्लेख केलेला होता. धर्म हा सर्वसाधारण आचरणीयच आहे तरी देखील मोक्ष प्राप्तीची इच्छा करणारा जो आहे त्यांनी या धर्माच्याही चौकटीत न अडकता सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे आणि सद्गुरू सांगतील तशा प्रकारचं आचरण केलं पाहिजे असं भगवंतांना सांगायचं आहे. काल आपण पाहिलं की श्रीकृष्ण सद्गुरू शिष्य अर्जुनाला ही गोष्ट सांगताहेत, ती प्रसिद्ध झाली तुमच्या आमच्या करता म्हणून आमच्यापर्यंत ती आली, पण हा गुरुंनी शिष्याला केलेला उपदेश आहे. आणि जेव्हा जेव्हा खरंच तशी वेळ येते तेव्हा तेव्हा विनोबांचं एक वचन आहे की जेव्हा शास्त्र जे सांगतं आणि सद्गुरू किंवा सत्पुरुष जे सांगतात याच्यामध्ये अंतर पडेल, कंसात लिहिलेलं आहे की असं सहसा होणार नाही, पण शास्त्र सांगतं आणि सत्पुरुष सांगतात याच्यामध्ये जर अंतर पडेल तर मी सत्पुरुषाचं ऐकेन असं विनोबा म्हणतात. भगवंतांना एवढंच म्हणायचंय, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, कारण ज्यांनी धर्म लिहून ठेवलेला आहे त्यांनी सर्वसाधारण सर्वांकरता लिहून ठेवलेला आहे आणि धर्मामध्ये मनुष्याच्या जीवनाची जी कल्पना केलेली आहे ती धर्म अर्थ काम आणि मोक्ष अशी केलेली असल्यामुळं धर्माबरोबर अर्थ आणि काम याचाही विचार केलेला आहे. मोक्षदानी प्रसिद्ध हे जे गीताशास्त्र आहे ते गीताशास्त्र म्हणजे अशा वेळेला तथाकथित धर्माला देखील बाजूला सारून सद्गुरूंनाच शरण जावं असं सांगतं. अशा प्रकारे धर्माचा देखील त्याग करून तू मला शरण ये म्हणजे परमात्म्याला शरण ये अंतर्यामी असणाऱ्या भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया अशा ईश्वराला शरण जा तू स्वरूपबोध प्राप्त करून घे आणि दुसऱ्या बाजूनी जे प्रत्यक्ष देहामध्ये आहेत आणि ज्यांना बोध झालेला आहे अशा सद्गुरूंना शरण जा असं भगवंतांना थेट सांगायचं आहे. तसंही म्हटलं तर ही क्रांतिकारकच गोष्ट आहे. अशा प्रकारे हे गीता धर्म शास्त्र सांगितल्यानंतर तसाही गीतेचा उपदेश आहे तो 15व्या अध्यायाच्या अखेरीला संपला असंच सर्वसाधारण सर्व जाणकारांचं मत आहे. कारण तिथं इति हा शब्द आला, इति गुह्यतमं शास्त्रम इदम उक्त्वा मया नघ एतद् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे गुह्यतम असं शास्त्र माझ्याकडून तुला सांगितलं गेलं असं भगवंत म्हणतात. आणि 16-17 हे अध्याय पुरवणी दाखल आलेले आहेत. 18वा अध्याय हा कळसाध्याय एकाध्यायी गीता म्हणून आलेली आहे. तोपर्यंत सांगितली गेलेली भगवद्गीता देखील 15व्या अध्यायाच्या अखेरीला एक गीता धर्म उभी करणारी अशीच आहे. म्हणून धर्म्य अमृत असं तिथं भगवंतांनी आपल्या स्वतःच्या उपदेशालाच शब्द योजना करून सांगितलं. आता पुढच्या 3 श्लोकांमध्ये हा जो गीता उपदेश आहे किंवा गीता धर्म आहे ही परंपरा पुढे कशी चालू ठेवावी याबद्दलचा उपदेश अर्जुनाला भगवंतांनी केला. निमित्त करोनी पार्थाते दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय या न्यायानी सर्वांनाच हा उपयोगी आहे. अर्जुनाचं निमित्त करून भगवान वासुदेवहा आह भगवान वासुदेव बोलले. ते असं म्हणतात की इदं ते ना तपस्काय हा धर्म उपदेश ज्याला तप नाही ना भक्ताय ज्याला भक्ती नाही नचा शुश्रूषवे ज्याला श्रवण करण्याची इच्छा नाही त्याला न वाच्य तू सांगू नकोस. तसंच माझी जो निंदा करतो त्याला तू सांगू नकोस असं भगवंत म्हणाले. हा जो उपदेश आहे या उपदेशाच्या भोवती एक पवित्र सर्व काळाला उपयोगी असं एक प्रकारे निरलस निरामय आणि विशुद्ध अशा प्रकारे हे गीता धर्माचं शास्त्र राहावं म्हणून भगवंतांनी एका नियमाची चौकटच घालून ठेवली. हा उपदेश ज्याला तप नाही त्याला तू करू नकोस किंवा त्याला हा करू नये. हा उपदेश फार पवित्र असा आहे. गुरु शिष्याच्या एकांती अक्षरा एकाची वदंती हे गुरु शिष्याच्या एकांतात खरं म्हणजे सांगितलं जाणारं असं आहे. तिथं देखील संग्रामाच्या दरम्यान गुरु आणि शिष्य यांच्यात झालेलाच हा संवाद आहे, दोघांमध्येच झालेला संवाद आहे. आणि ज्याला तप नाही त्याच्यापाशी हा प्रगट करू नये कधीही नाही कोणत्याही उत्साहाच्या क्षणी नाही. कारण ज्याला तप नाही तो अनधिकारीच आहे. त्याला उत्सुकता निर्माण होण्यासाठी म्हणून अशा प्रकारचा उपदेश करणं हे गैरच आहे. मला माझा एक मित्र तेव्हा स्वामीजींनी त्याला जो अनुग्रह दिला तर तो अजून 3 जणांना जमून त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं की काय या अनुग्रहाचं स्वरूप आहे. जे करणारे नाहीत त्यांना मला किती हे विलक्षण मिळालं म्हणून सांगणं या सांगण्याचा काहीही उपयोग होत नाही. माझ्या एका मी ऐकलेलं आहे की काय हे ध्यान आहे ही गोष्ट ते तसलं पीत असताना एक दुसऱ्याला सांगत होता असं मी ऐकलं. फार ग्रेट. किती लॉजिकल आहे. कोणत्या वेळेला सांगितलं जातं हेही महत्वाचं आहे. एकदा एकानी माझ्या मित्रांनी प्रवासात सगळ्या अनुग्रहाचा अर्थ एकाला सांगितला. काही माहिती ओळख पाळख नसलेल्या व्यक्तीला सांगितला आणि मग मला विचारलं की हे बरोबर केलं की चूक केलं. मी म्हटलं बरोबर नाहीच केलं. एकतर आपण सांगायचं नाही, सांगण्याचाही अधिकार आहे तो असेल तरच सांगायचं. आणि केवळ उत्सुकता आहे म्हणून सांगायचं नाही. तप ही एक विशिष्ट गोष्ट आहे. तप ही प्रेरणा आहे. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरातया नाव तप असं म्हटलेलं आहे. स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाकरता त्याच्या ठिकाणी प्रसर होण्यासाठी म्हणून आत शिरण्यासाठी म्हणून प्राण इंद्रिय आणि शरीर यांची आटणी करणं या उद्योगाला तप असं म्हणतात. ध्यानामध्ये प्राणांची आटणी होते. प्राण कमी होतात. एका मिनिटामध्ये साधारण 14-15 असे जे श्वास चाललेले असतात ते ध्यानाला बसलेल्या पुरुषाचे क्रमाने 12, 8, 4 क्वचित प्रसंगी 3 आणि 2 इतके देखील कमी होतात. प्राणांची आटणी होते. प्राणांची आटणी होते त्याच्याबरोबर मनाचीही आटणी होते. शरीरभाव विसरला जातो. तप हे आत्मशुद्धीच्या उद्देशाने करण्याची गोष्ट आहे. त्यालाच तप असं म्हणतात. तप म्हणजे तापवणं. एखादी गोष्ट तापवल्याशिवाय जशी शुद्ध होत नाही. सुवर्ण हा असा धातू आहे की प्रत्येक वेळेला हात बदलला, एका हातातून दुसऱ्या हातात गेला की त्याला परीक्षेला सामोरं जावं लागतं. जगात सुवर्ण इतकी परीक्षा कोणाची होत नाही. कारण सर्वात मौल्यवान जी गोष्ट आहे त्याची वारंवार परीक्षा होते. आणि ही परीक्षा साधकाच्या मनाची होते, त्याच्या संयमाची होते, त्याच्या बुद्धीची होते, त्याच्या इंद्रिय निग्रहाची होते. आत्मविकास साधण्याचा हेतू तपाच्या अंतर्यामी असला पाहिजे. आणि अशी प्रेरणा असणाऱ्यांखेरीज कोणालाही हा गीता धर्म सांगू नकोस असं भगवंत म्हणाले. तपोहीन म्हणजे आत्मज्ञानाचा कोणताही हेतू नाही असा. आपलं प्राण इंद्रिय शरीर हे भोगांकरता वापरणारा तो तपोहीन. आत्मविचार अंमलात आणण्याची वृत्ती नसणारा तो तपोहीन. भगवंत असं म्हणतात की ज्याची करण्याची तयारी नाही त्याला हे मुळीच सांगू नकोस. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. ज्याच्या ठिकाणी भक्ती नाही त्यालाही ही गोष्ट सांगू नकोस. भक्ती याचा इथं सर्वसाधारण अर्थ जो सांगतो आहे त्याच्यावर असणारा विश्वास, श्रद्धा, प्रेम. सांगणारा सांगतो आहे पण ऐकणाऱ्याची जर सांगणाऱ्यावर श्रद्धा नसेल, प्रेम नसेल, विश्वास नसेल, तर त्या सांगण्याचा काही उपयोग होत नाही. श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तरच सांगण्यात अर्थ आहे. वेदांतामध्ये उपनिषदामध्ये ना पृष्ठ कस्यचित ब्रुयात असंच म्हटलेलं आहे, विचारल्याशिवाय कधीही गुरुंनी उपदेश करू नये. मला असं समजलं की एका गुरुंनी एका बरेच दिवस म्हणत होते की तू माझ्यापासून पळ काढतोयस, लक्षात ठेव, मी तुला अनुग्रह दिल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा सगळे बसलेले असताना मला असं समजलं की त्यांनी एकदम गळ्यात माळ त्यांच्या टाकली. झालं म्हणाले, तुला मी माळ घातली शेवटी. ते म्हणाले, ही काढली. तुम्ही घातली तर ही काढली आणि ठेवून दिली बाजूला. असा दाटून उपदेश करणं, बळजबरीने उपदेश करणं यांनी काही होत नाही. उपदेश करण्याची देखील शक्ती पाहिजे आणि उपदेश स्वीकारण्याची तयारी उपदेश घेणाऱ्याकडून पाहिजे. हा गीता उपदेश तू कोणाला करू नये असं सांगितलं, ते ज्यांनी सांगितलं त्यांची सांगण्याची पात्रता होती म्हणून त्यांनी सांगितलं. आपली पात्रता असल्याखेरीज सांगायला जाऊ नये. तुमची पात्रता तुम्हाला समजत नाही, आपण पात्र आहोत असा भ्रम होण्याची शक्यता आहे, म्हणून तू हे करावंस असं ज्याला सद्गुरूंनी सांगितलेलं आहे तोच हे करण्याला योग्य आहे. त्याच्याकडूनच संप्रदाय वाढवला जाऊ शकतो. या सगळ्या अर्थामध्ये उभय पक्ष आहेत. तू जसं कोणाला सांग हे आहे तसं कोणी सांगावं हेही अप्रत्यक्ष रीतीने आहे. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. आणि इथला भक्त हा गुरु भक्त आहे. बाकी भक्त या शब्दाचा फारसा इथं अर्थ नाहीये. जो गुरु भक्त आहे, मला आठवतं की मी स्वामीजींकडे आलो आणि बऱ्याच आपल्या लोकांच्या याच आठवणी अशाच प्रकारच्या आहेत. आल्यावर मी अजूनही विचार करतो की मला नक्की काय झालं. मला त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, विश्वास निर्माण झाला, श्रद्धा निर्माण झाली, ते आपलेसे वाटले, काय काय झालं काय. या सगळ्या गोष्टी एकदम झाल्या असं मला लक्षात येतं. पण त्यातही जर विशेष काही वाटलं असेल तर मला त्यांच्याविषयी श्रद्धा वाटली. मला असा विश्वास वाटला की आपण यांच्याकडे येत राहायला पाहिजे. आपण यांच्यासारखी व्यक्ती कधी पाहिली नाही. आपण या बोलण्यासारखं बोलणं कधी ऐकलं नाही. मी असं म्हणेन की प्रेम देखील नंतर निर्माण होणारी गोष्ट आहे. व्यक्ती आवडावी लागते, श्रद्धाच बसायला लागते. आवडती व्यक्ती असेल तर दोन गोष्टी तुम्ही इकडं तिकडं बाजूला सारता, कारण ती तुम्हाला आवडते. आणि आवडणारी व्यक्ती नसेल तर एवढं बोलायची सोय नाही. ती व्यक्ती आवडणारी असली पाहिजे, पण परमार्थासारख्या सूक्ष्म गोष्टीमध्ये श्रद्धाच पाहिजे. ज्याला भक्ती आहे, आणि मग ती भक्ती म्हणजे खरं तर श्रवणापासून सुरुवात होते आणि एक एक पायऱ्या चढणारा श्रवण कीर्तन विष्णुस्मरणम इत्यादी, तो आत्मनिवेदनाचा अधिकारी त्या भक्तीमुळेच होतो. त्या भक्तीच्या योगानेच तो पुढे पुढे जाईल. पण जर अभक्त असेल अभक्तांची गोष्ट आपल्या स्वामीजींनाच बाबा देसाईंचा काल उल्लेख झाला त्यांच्याबाबतचीच गोष्ट आहे. स्वामीजींचं प्रवचन ऐकण्यासाठी म्हणून ते आले. प्रथम ते दुकानात गेले, हातात सिगारेट, तिथं ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती ठेवलेली होती. ते म्हणाले तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता वाटतं. ते म्हणाले हो जसं जमेल तसं मी पाहतो जरा. ज्ञानेश्वरी जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या पावसला तुम्ही यायला पाहिजे म्हणाले. पावसला आल्यावर समजेल की काय असतं. स्वरूपानंद म्हणून तिथं सत्पुरुष आहेत, त्यांची भेट घ्या म्हणजे तुम्हाला समजेल ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी यांची काय महती आहे. स्वामीजी म्हणाले की बरं आहे मी करेन तसं. मग नंतर ते घरी गेल्यानंतर त्यांना असं समजलं की हे बाळासाहेब वाकडे ज्ञानेश्वरीवर रोज प्रवचन करतात. तसे ते परत आले दुकानामध्ये आणि म्हणाले की तुम्ही आम्हाला फसवलं, तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रवचन करता तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, आज आम्ही तुमच्या प्रवचनाला येणार. तेव्हा ओवी चाललेली होती या 18 अध्यायातलीच, तरी नेणणे माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वही सर्वी भजोनी बुझावी तसे जो, अशी ओवी चाललेली होती. खूप अवघड ओवी, त्याचा अर्थ मी आता तुम्हाला सांगत नाही, वेळ संपली. पण स्वामीजींचं प्रवचन काही पूर्ण झालं नाही, ती ओवी काही सांगून झाली नाही. ते म्हणाले की आता उद्या परत येईन, पावसला जाणार होतो पण एवढा विषय ऐकून परत जाईन. म्हणून ते दुसऱ्या दिवशी आले, त्याही दिवशी ओवी पूर्ण झाली नाही. 3 दिवस ते प्रवचनांना आले आणि मग पावसला गेले. तेव्हा ते स्वामीजींना असं म्हणाले की महापुरुषांनी रागावून जरी बोलले तरी त्याच्यातूनच कसा आशीर्वाद असतो ते मला तुमचं प्रवचन ऐकून कळलं. काय झालं? ते म्हणे आमचे आप्पा स्वरूपानंद त्यांनी गणेशनाथांचा जेव्हा अनुग्रह घेतला तेव्हा मीही बाबा महाराज वैद्यांकडे गेलो. मी त्यांचा मित्र आहे आणि मलाही अनुग्रह हवाय. तर गणेशनाथ म्हणाले की असा एकदम अनुग्रह मिळत नाही, काही गीता ज्ञानेश्वरी वाचली आहे का? तेव्हा ते असं म्हणाले की गीतेचा 12 अध्याय माझा पाठ आहे असं म्हणाले. ते म्हणाले मग सगळी ज्ञानेश्वरी 12 वेळेला वाचून या, मग अनुग्रह देईन. तर तेव्हा हे बाबा म्हणाले की जर 12 वेळेला ज्ञानेश्वरी वाचली तर मीच तुम्हाला अनुग्रह देईन. गणेशनाथ प्रकृतीने तापट होते, त्यांना आणि तो ज्ञानेश्वरीचा अवमान देखील सहन झाला नाही. ते उठून उभे राहिले, 16 ज्ञानेश्वरी वाचत होते, त्यांचं अंग थरथरायला लागलं. ते म्हणाले की कळेल तुला कधीतरी ज्ञानेश्वरी म्हणजे काय असतं, ज्ञानेश्वरीची गोडी काय आहे तुला कधीतरी कळेल. ते म्हणाले, बाबा म्हणाले स्वामीजींना की अहो आम्ही असे फटकळ आम्ही मी बोललो त्यांना आणि ते म्हणाले की तुला कळेल. कळेल म्हणाले म्हणून या जन्मात निदान मला कळलं तरी की ज्ञानेश्वरी किती गोड आहे. 3 दिवस तुमच्याकडून ज्ञानेश्वरी ऐकली. हे जे गीताशास्त्र आहे ते गीताशास्त्र ज्याला तप नाही ज्याला भक्ती नाही तसंच नचा शुश्रूषवे वाच्यम ऐकण्याची ज्याला इच्छा नाही श्रवण करण्याची इच्छा नाही त्याला हे मुळीच सांगू नये. जो श्रवणोत्सुक नाही तसंच जो माझी निंदा करतो. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या पुढं असं लिहिलंय की वेळोवेळी संत होत गेले, माझी निंदा जो करतो याचा अर्थ अर्जुनासमोर असणाऱ्या अर्जुनाचे सद्गुरु म्हणून श्रीकृष्ण। त्याला तू हे कधीही सांगू नको, पण हे नेहमीच सद्गुरु आणि गुरु भक्त यांना लागू आहे। गुरु भक्तांनी आपल्या सद्गुरूंची निंदा होते आहे अथवा सद्गुरूंच्या इच्छेचा अवमान होतो आहे त्याच्यापासून अंतर राखावं। नचा शुश्रूषवे वाच्यम नच माम योभ्य सूयती, ती निंदाच आहे। सद्गुरूंची थेट निंदा अथवा सद्गुरूंच्या इच्छेचा अवमान ही देखील सद्गुरूंचीच निंदा आहे। संप्रदाय शुद्ध राहण्यासाठी कडक राहणं आवश्यक आहे, नाहीतर संप्रदाय ही हे कुठलं तरी वतन किंवा जहागिरी आणि काही लोकांनी मिळून वाटून खाण्याची गोष्ट अशी कधी होईल काही सांगता येत नाही। म्हणून इतक्या कडक शब्दात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे। याच्यावरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या देखील पाहण्यासारख्या आहेत। आठ दिवस मी हाच विषय बोलणार आहे, पण ज्याला तप नाही, ज्याला भक्ती नाही, ज्याला श्रवणाची इच्छा नाही, तसंच जो माझी निंदा करतो अशा आशाला आशाला ही गीता गीता धर्म सांगू नको असं भगवंत म्हणतात। आणि मग कशा प्रकारे हे सांगावं आणि जो सांगतो तो कसा मलाच येऊन मिळतो याचंही बहारदार वर्णन याच्यामध्येच पुढे केलेलं आहे। हे सर्व आपण क्रमानी यथाक्रम पाहत राहू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि हरि हरि। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर। यानंतर गिरीश दादा काही महत्वाची निवेदन करते।
श्रीराम।